चीनी मंडी .com पॉडकास्ट।
त्या शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी देऊन शरद पवारांनी पाळला शब्द। उस्मानाबाद येथील तेरणा साखर कारखान्यानं कर्जाची रक्कम न भरल्यामुळं अडचणीत आलेल्या कसबे तळवडे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी 1.5 महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यादरम्यान लोकसभा निवडणूक चालू होती आणि हा प्रकार घडल्यानं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेमके निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी कसबे तळवड्यात जाऊन आत्महत्याग्रस्त ढवळे कुटुंबियांची भेट घेतली, तसंच त्यांच्या मुलाला स्वतःच्या संस्थेत नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं। दिलीप ढवळे यांनी तेरणा साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतुकीसाठी करार केला होता आणि त्या करारानुसार वसंतदादा बँकेकडून दिलीप ढवळे यांनी कारखान्यामार्फत कर्ज घेतलं होतं। मात्र ऊस वाहतूक केल्यानंतर कर्जाची परतफेड केली, मात्र उलट त्यांच्या जमिनीचा लिलाव पुकारण्यात आला। सदर प्रकरणात 6 ते 7 वर्ष पाठपुरावा करूनही काहीही होत नसल्यानं ढवळे यांनी अखेर गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली। दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार तळवड्यात गेले होते। त्यावेळी त्यांनी दिलीप ढवळे यांचा मुलगा निखिल याच्या शिक्षणाबद्दल माहिती घेऊन त्याला संस्थेत नोकरीवर घेण्याचा शब्द दिला होता। त्यानुसार निखिलला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नोकरी देण्यात आली असून तो सोमवारी रुजू झाला।